समर्थांची करुणाष्टक हा साधकांसाठी साध्यापर्यंत पोचवणारा एक प्रशस्त राजमार्ग आहे. करुणाष्टकातून समर्थांनी सर्व विषयांना स्पर्श केलेला आहे. समर्थ सांगतात, रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर चरणाची वासना वास मागो, रघुवीर गुण गाता वाणी हे नित्य सांगो. या अष्टकातून समर्थाने परमात्म्याच्या चरणाजवळ पुन्हा काही मागणं केलेलं आहे. पण हे मागणं मागत असताना समर्थांनी स्वतःची अवस्था काय आहे हेही सांगितलेलं आहे. तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही, तनमन धन अंती ओसरे सर्व काही, सकळ जन बुडाले व्यर्थ माया प्रवाही, झडकरी सुमनारे हित शोधून पाही. या अष्टकातून समर्थांनी परमात्म्याला मागणं मागितलंय असं म्हणण्यापेक्षा आपल्या मनालाच समजावलंय किंवा मनाकडेच मागणं मागितलेलं आहे. कारण परमार्थामध्ये मनाचं साह्य असणं हे फार महत्वाचं आहे. सगळा परमार्थ करणारा मनाची साथ नसेल तर केलेला सर्व परमार्थ वाया जातो. सगळा परमार्थ करणारा एखादा साधक मनाला जिंकू शकत नसेल तर त्याने केलेला परमार्थ हा परमार्थ म्हणण्याच्या योग्यतेचा नसतो. याच्याकरता समर्थांनी मनाला समजावून सांगितलेलं आहे की तू काय केलं पाहिजे. प्राप्त परिस्थितीचं ज्ञान ज्याला आहे त्याला भविष्यामध्ये काय हवं आहे हे कळायला वेळ लागत नाही. वर्तमानात रहा, वर्तमानात रहा अशा विचारांचा उद्घोष करणारी अलीकडची मंडळी, त्यांनी समर्थांचं संतांचं भूतकालाचा विचार करून वर्तमानात रहा आणि वर्तमानात जाणतं राहून भविष्य ठरवा, भविष्य घडवा या सांगणाऱ्या संत वाङ्मयाचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. नुसता वर्तमानात रहा, नुसतं वर्तमानात रहा, केवळ वर्तमानात जगा हा भौतिकवाद झाला, हा जडवाद झाला. पण भूतकालाचं चिंतन करून वर्तमानात रहा आणि वर्तमानात जाणतं राहून भविष्य घडवा हा संत विचार झाला. केवळ वर्तमान मानवी जीवन घडवत नाही, भूतकालाचं चिंतन, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याची अपेक्षा या तिन्ही गोष्टी माणसाला आपल्या जीवनात विचारात घ्याव्या लागतात. भूतकालाचं स्मरण असलं पाहिजे, वर्तमानाची जाणीव असली पाहिजे आणि भविष्याचं चिंतन असलं पाहिजे. समर्थांच्या या करुणाष्टकामध्ये या तिन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. भविष्यात काय होणार आहे हेही समर्थांना कळतं, वर्तमानात काय आहे हेही समर्थांना कळतं, भूतकालात काय घडलेलं आहे हेही समर्थांना कळतं. समर्थ सांगतात, पळपळ चळत आहे बाळ तारुण्य देही, तळमळ विषयांची नेणवे हित काही, लळलळ गरळातो काळ लाळीत आहे, जळ जळ शीतळ आहे भक्ती सेवून राहे. याच्यामध्ये वर्तमानात काय होतं आहे, पळपळ चळत आहे बाळ तारुण्य देही, आपलं आयुष्य पळापळानं पुढे चाललेलं आहे, विषयांची तळमळ अंतःकरणाला समाधान देत नाही आहे, काळ प्रत्येक क्षणी आपल्याला खातो आहे, याच्याकरता शीतळ भक्ती सेवून आपण राहिलं पाहिजे हे मनाला समजावणारे समर्थ मनाच्या निमित्तानं जगालाच समजावतात. समर्थ मनाला सांगतात, आपलं तारुण्य, आपला देह हे काही नित्य शाश्वत राहणारं नाही. धन, तन, मन, धन हे शाश्वत नाही. तू का म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. सगळं जग हे माया प्रवाहामध्ये वाहत व्यर्थ जीवन घालवत आहे. याच्याकरता सुमनारे हे माझ्या चांगल्या मना, तू आपलं हित झडकरी शोधून पाहे. लवकरात लवकर त्वरित तू आपलं हित शोधून पहा. हित कशात आहे, रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो हे हित आहे. झडकरी प्रीती, झडकरी तू आपलं हित पहा म्हणजे लवकरात लवकर काय कर, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो हे हित आहे. रघुवीर चरणाची वासना वास मागो हे हित आहे. रघुवीर गुण गाता वाणी हे नित्य सांगो हे आपलं हित आहे. याच्यातूनही समर्थांनी जे चिंतन मांडलेलं आहे ते बघण्यासारखं आहे. दिनकर कुळवल्ली लोटली अंगभारे, रघुवीर अवतारी दाटली थोर थोरे, सुखरूप सुखवासी राहिले योगरासी सफळ शीतळ छाया फावली रामदासी। याही करुणाष्टकामध्ये पुन्हा क्रियापदांचा विचार जर करायचा झाला तर आपलं हित हे आपण लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे। तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही आणि पळपळ चळत आहे बाळ तारुण्य देही, याच्यात या दोन श्लोकामध्ये वर्तमानाचा विचार आहे। चतुरपणी जनी हे पाहता आढळेना निकट रघुवीराचे रूप कैसे कळेना चपळ मन वळेना गर्व ताठा गळेना तुझविण जगदीशा कर्म रेखा टळेना। हे भविष्याचं चिंतन आहे। रघुवीर भजनासी मानसी प्रीती लागो हे आपलं हित आहे आणि सफळ शीतळ छाया फावली रामदासी हे साध्य आहे। हे साध्य समर्थांना फावली या क्रियापदातून प्राप्त झालेलं आहे हे आपल्याला कळून येतं। काय करायला पाहिजे? मानसी प्रीती लागो, अंतरी वृत्ती जागो, वासना वास मागो, वाणी हे नित्य सांगो, इथली सगळी क्रियापद भविष्यकालीन आहे। पण सफळ शीतळ छाया फावली हे क्रियापद मात्र भूतकालीन आहे। मला हे मिळालं, मला रामदासाला ही शीतळ छाया प्राप्त झाली, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, अशी अवस्था समर्थांना प्राप्त झाली हे समर्थ इथं आपल्याला सांगतात। दिनकर कुळवल्ली लोटली भूतकालवाचक क्रियापद आहे। रघुवीर अवतारे दाटली भूतकालवाचक क्रियापद आहे। सुखरूप सुखवासी राहिले भूतकालवाचक क्रियापद आहे आणि फावली रामदासी भूतकालवाचक क्रियापद आहे। शेवटचा श्लोक सगळी क्रियापद भूतकालवाचक आली, याचा अर्थ समर्थांना ते प्राप्त झालं हे चिंतन आपल्याला करता येतं। नंतर समर्थ आपल्याला हे सांगतात, मनासारिखी सुंदराते अनन्या, मनासारिखे पुत्र जामात कन्या, सदा सर्वदा बोलती रम्यवाचा, जनी जाणीजे योगः सुकृताचा। समर्थांनी या अष्टकातून आपण पूर्व जन्मी पूर्व आयुष्यामध्ये जे काही कर्म केलेलं आहे ते कर्म जर चांगलं असेल तर त्या कर्माचा अनुकूल परिणाम आपल्या जीवनावर काय होतो याचं चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे। प्रारब्ध कर्म बलवान मुनयो वदंती, आपलं प्रारब्ध कर्म हे अधिक बलसंपन्न असतं। माणसाच्या जीवनामध्ये त्याचा प्रारब्धाचा विचार म्हणजे त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या सर्व संकटावरचं एकमेव उत्तर आहे। हे असं का झालं याला एकमेव उत्तर आपल्याला देता येतं, प्रारब्ध तसं आहे म्हणून। अनुकूल प्रारब्ध आपल्याला परमार्थ प्रवृत्त करतं, प्रतिकूल प्रारब्ध आपल्याला परमार्थापासून विनमुख करत। आमचं कर्म जर चांगलं असेल तर आम्हाला काय काय चांगलं मनासारखं मिळतं याचा विचार समर्थांनी या अष्टकाच्या सात श्लोकांमधून केलेला आहे। समर्थ तिथं सांगतात की आपलं प्रारब्ध हे जर चांगलं असेल, आपलं कर्म हे जर चांगलं असेल तर त्या कर्माने आपल्याला चांगलं चांगलं मनासारखं सगळं काही मिळतं। याच्यामध्ये प्रपंचातही मनासारखं सगळं मिळतं आणि परमार्थातही मनासारखं सगळं मिळतं। प्रारब्धाचा विचार दोन्हीकडे आहे। पूर्वजन्मी आपण काय केलं त्याच्यावर आपला हा जन्म आणि वर्तमान अवलंबून असतो। पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले असंही चिंतन आहे आणि पूर्व पुण्य ओढवले असंही चिंतन आपल्याला सांगता येतं। महाभारतामध्ये एके ठिकाणी असा विचार आहे, माणसाने पूर्वकर्म चांगलं करावं, पूर्व काळ चांगला घालवावा, असा चांगला घालवावा की त्याचा वर्तमान चांगला सिद्ध व्हावा। दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत। माणसाने दिवसभर असं काम करावं की त्याला रात्री चांगली झोप लागावी। माणसाने 8 महिने असे परिश्रम करावे की त्याचा चातुर्मास म्हणजे वर्षा ऋतूचा काळ सुखाने जावा। पूर्व वयामध्ये तारुण्यामध्ये त्याने अशा पद्धतीनं आचरण करावं की त्याचा वृद्धापकाळ सुखाचा जावा आणि माणसाने यावज्जीव अशी साधना असं चांगलं सुकृत करावं, अशी चांगली कर्म करावीत की मरणोत्तर त्याला चांगली गती प्राप्त व्हावी। समर्थांनी हाच भाव आपल्याला या सर्व श्लोकांमधून दाखवून दिलेला आहे। आपल्या मनासारखं जर सगळं मिळत असेल तर जनी जाणीजे योग हा सुकृताचा, तर सगळं जग हा सुकृताचा योग आहे असं म्हणतं। भली माय बापे भले मित्र बंधू भले सोयरे राखती स्नेह वादू, मुले लेकुरे एक मेळा सुनांचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा। हे सगळं अनुकूल मिळणं, प्रपंचातली अनुकूलता हा प्रारब्धाचा भाग आहे प्रारब्धानेच आपल्याला अनुकूलता प्राप्त होते. नवे नवे परमार्थ चांगला प्राप्त झाला तरी लोक प्रारब्धालाच महत्व देतात. भले धाकुटे थोरले सर्व काही, भले गोत्रजो भिन्न भावार्थ नाही, अखंडित हा काळ जातो सुखाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. धनेधान्य पात्रे अलंकार चिरे, विसोरे घरे सुंदरे रम्य सारे, देहे चालतो सर्व आरोग्य ज्याचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी, मनासारिखे लोक शोकापहारी, मनासारिखा संघ साधू जनाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मनासारखं सगळं मिळत गेलं की सगळं हे सगळं सुकृताचा योग आहे असं समजलं जात. मनासारिखे चिंतिता देव पावे, मनासारिखे भक्त भावे मिळावे, सदा बोलतो बोल सारांश वाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. पण हे सुकृत कधी सिद्ध होईल? समर्थ सांगतात, म्हणे दास सायास केल्या घडेना. त्याच्यासाठी आपण सायास केला पाहिजे, आपण चांगलं कर्म केलं पाहिजे, आणि चांगलं कर्म हे परमात्म चिंतनातच घडत असतं, संतांच्या संगतीतच घडत असतं, त्यालाच चांगलं कर्म म्हणावं. संतासवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्येसी येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचेनी अहम विश्रामे आत्मरूपी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणे दास सायास केल्या घडेना, विकल्पे जनी एक ठाई पडेना, घडे योग होता विवेकी जनाचा, जनी जाणीजे योग हा सुकृताचा. हा सुकृताचा योग आहे असं जाणलं पाहिजे, सगळ्या जनांनी जाणलं पाहिजे, आणि प्रारब्ध अनुकूल निर्माण होण्याकरता अनुकूल कर्म केलं पाहिजे. अनुकूल कर्म केलं पाहिजे याचा अर्थ परमार्थ चिंतन, परमात्मचरणाचं चिंतन करता करता हे कर्म केलं पाहिजे. पण सगळी अनुकूलता प्रपंचामध्ये प्राप्त झाली याचा अर्थ आपला परमार्थ संपन्न होतो असं समजायचं कारण नाही. म्हणून समर्थ सांगतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धावरे धाव आता. या अष्टकातून समर्थांनी प्राप्त परिस्थितीचं बारकाईनं चिंतन केलंय. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख, त्या दुःखाची यथार्थ जाणीव झाली, त्या दुःखाला मन विटलं की त्या दुःखापासून सुटका करण्याचा मार्ग मन शोधायला लागतं. याच्याकरता ते संसारामध्ये निर्माण झालेला शिल्म पारमार्थिक साधनांनी निवृत्त होतो हे सगळ्यांनाच कळतं. पण संसारात मध्ये निर्माण झालेल्या क्षीण परमार्थामध्ये आल्यानंतर संपतो याच्याकरता क्षीण जाईपर्यंतच लोक परमार्थात येतात हे दुर्दैव आहे. याच्यासाठी म्हणून अनुदिनी अनुतापे तापलो रामराया पहिल्या तीन चरणामध्ये समर्थांनी आपली अवस्था सांगितली आणि शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी त्या दुःखावरचा उपाय सांगितलाय. असे सगळे श्लोक आपल्याला या अष्टकात पाहता येतात. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, इथला तापलो हा शब्द दुःखवाचक आहे. परमदिन दयाळा निरसी मोहमाया, इथं मोहमाया हा दुःखवाचक शब्द आहे. अचपळ मन माझे न आवरे हा दुःखवाचक शब्द आहे. आणि याच्यावरचा उपाय काय? तर तुझविण शिण होतो म्हणून धावरे हा त्याच्यावरचा उपाय आहे. तू धावत आलास तर, हा उपाय केलास तर आमचं दुःख दूर होईल. भजनहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, हा उपाय आहे. प्रत्येक श्लोकाच्या अंती समर्थांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या तापावरचा उपाय सांगितलाय. दुरित दुरी राहावे म्या स्वरूपी भरावे, हा उपाय आहे. अचल भजनीला भजनलीला लागली आस तुझी, हा त्याच्यावरचा उपाय आहे. षडरिपुकुळ माझे तोडी याचा संबंध, हा त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणवणी करुणा आहे भोलतो दीनवाचा, हा त्याच्यावरचा उपाय आहे. तुझविणी मज नेते जंबुकी वासनारे, त्याच्यावरचा तुझविण हा त्याच्यावरचा उपाय आहे. या सर्व श्लोकामधून समर्थांनी भगवंताशिवाय अन्य कुठलाही मार्ग उपलब्ध नाही ही अनन्यता या श्लोकामधून प्रकट केलेली आहे. या करुणाष्टकातून समर्थांनी शब्दाची जी योजना केलेली आहे ती बघण्यासारखी आहे. अशा पद्धतीची शब्द योजना, शब्दाचा परिणाम वाच्यार्थाने सर्वांवरच होत असतो, पण लक्षार्थाने परिणाम होणारा परिणाम हा विशेषत्वाने व्याकरणामध्ये मानल्या गेलेला आहे. वाच्यार्थाने होणारा परिणाम मर्यादित कालापुरता असू शकतो, पण लक्षणेने होणारा परिणाम हा मात्र दीर्घकालीन असतो. एखादा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला शब्दाचा विशिष्ट अर्थ सर्वांच्याच अंतःकरणात प्रतीत होतो, पण प्रतीत झालेल्या अर्थातून प्रतिक्रिया निर्माण होईलच असं नाही. समर्थांच्या शब्दात गंमत ही आहे की त्यांचा शब्द ऐकल्याबरोबर त्याचा अर्थ तर प्रतीत होतोच, पण प्रतीत झालेल्या अर्थाच्या संबंधानं त्यावरची प्रतिक्रिया सुद्धा उत्स्फूर्ततेने जीवाकडून घडते, हा विशेष शब्दाचा आहे. शब्दाची जी योजना समर्थांनी इथं केलेली आहे त्याच्यातून भगवंताला त्यांनी आपल्या जीवनातलं दुःख सांगितलेलं आहे, आणि हे दुःख अशा शब्दामध्ये मांडलेलं आहे. कारण असं आहे की आपण आपलं दुःख मांडतो हे जरी सर्वमान्य असलं किंवा सर्वांचा हा समान अनुभव असला, तरी सुद्धा मांडलेलं दुःख समोरच्याच्या अंतःकरणावर त्याच तीव्रतेनं परिणाम करत नाही जेवढ्या तीव्रतेनं आपण दुःख भोगत असतो. जीवनामध्ये प्राप्त झालेली भावना अनुकूल शब्दात व्यक्त करणारे अनेक आहेत, पण शब्दांच्या रूपानं भावना प्रकट करणारे फक्त संत आहेत. ती भावना शब्दाच्या माध्यमातून प्रकट होत नाहीये, भावना शब्द रूपानं प्रकट होते आहे, हा दोन्हीतला फरक आहे. आम्हाला आनंद झाला किंवा आम्हाला दुःख झालं तर आमची भावना आम्ही शब्दाच्या माध्यमातून प्रकट करतो, आणि इतरांना ठीक आहे दुःख झालंय एवढीच सहानुभूती निर्माण करतो. आमच्या शब्दातून इतरांच्या अंतःकरणात सहानुभूती निर्माण होते, संतांच्या शब्दातून इतरांच्या अंतःकरणात समानानुभूती निर्माण होते, हा शब्दामधला फरक आहे. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, मी माझ्या संसारातल्या दुःखाने अतिशय तप्त झालेला आहे, हे जर मी माझ्या एखाद्या मित्राला किंवा माझ्या कुणा एखाद्या स्नेहाला सांगितलं तर ह्याच्या संसार दुःखाचा एवढंच त्याला कळतं, पण माझं दुःख दूर करायला तो धावत नाहीयेत. पण अनुदिनी अनुतापे ह्या शब्दातून प्रभू रामचंद्र दुःख दूर करायला धावत येतील असा परिणाम प्रभू रामचंद्राच्याही अंतःकरणावर होईल, अशी शब्द योजना समर्थांनी या अष्टकामधून केलेली आहे. तनमन धन माझे राघवा रूप तुझे, तुझविण मज वाटे सर्व संसार ओझे, प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचल भजन लीला लागली अस तुझी. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही, ही भावना भगवंताच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीनं समर्थांनी या शब्दातून रुजवलेली आहे की भगवंताला सुद्धा हा ताप निवृत्त करायला येण्याशिवाय गत्यंतर राहिलेलं नाही. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही ही अनन्यताही प्रकट झालेली आहे, पण त्याच वेळेला त्या अनन्यतेतून आपली भावनाही समर्थांनी पोचवलेली आहे. तेव्हा तुझ्याशिवाय मला कोण आहे, तुझ्याशिवाय माझं म्हणलं जाणारं कोण आहे, हे दुःख दूर करायचं असेल तर मी तुझ्याशिवाय अन्य कुणाला याचना करू, कारण माझं म्हणवलं गेलेलं या जगात दुसरं कोणी नाही. तुकोबारांनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव म्हटलाय, तो फक्त आपला असतो, या जगतामध्ये दुसरं त्याच्याशिवाय कोणी माझं नाही, तोच फक्त माझा आहे. अनुकूल्यस्य संकल्प हा प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यते इति विश्वासहा गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षडविधा शरणागती. इथलं सगळं चिंतन पाहिलं किंवा अनन्याश्चिंतयंतो माम यजना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम, इथल्या अनन्य शब्दाचा विचार जर आपण केला आणि अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता या नारद महर्षींच्या भक्तिसूत्रातल्या सिद्धांतानुसार अन्य आश्रयाचा त्याग करून एकाच चिंतन करणं हा अनन्य शब्दाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला हे ध्यानात येईल की परमात्म्याच्याच बाबतीत अनन्य राहता येतं. एकनाथ महाराजांच्या आजोबांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये भानुदास महाराजांनी असं म्हटलंय, जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा, नकरी अनिकांचा पांगिला मी अनिकांच्या आश्रयालाही जाणार नाही, दुसऱ्या कुणाकडेही जाणार नाही. समर्थांनी आपली अनन्यता या अनुदिनी अनुतापे तापलो राम राया या सर्व श्लोकातून प्रकट केलेली आहे. ते असं म्हणतात, तुझविण करुणा हे कोण जाणेल माझी, माझी करुणा दुसरं कोण जाणेल, शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी, झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझविण मज नेते जंबुकी वासनारे. वासनेला जंबुकी म्हटल्यामुळे झड घालणारा पंचानन असणं स्वाभाविक आहे, कारण जंबुकीची निवृत्ती पंचाननच करू शकतो, पंचानन या शब्दाचा अर्थ सिंह असा आहे. तो सिंहच यांना या सगळ्या दुःखाची निवृत्ती करू शकतो याच्याकरता समर्थांची शब्द योजना सुद्धा बारकाईने पाहिली पाहिजे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणवनी मज पोटी लागली आस मोठी, दिवस गणित बोटी प्राण ठेवोनी कंठी, अवचट मज भेटी होत घाली न मिठी. ही भाषा पहा. तुझविण मज तैसे जाहले रामराया, विलग विषम काळी सांडिती सर्व माया, सकळ जन सखा तू स्वामी अनेक नाही, विषय वमन जैसे त्यागिले सर्व काही, तुझ्याशिवाय मला कोणीही नाही. ही भावना समर्थांनी इतक्या तीव्रतेनं देवाजवळ पोचवलेली आहे आणि आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही हे कळल्याशिवाय देव आपल्याजवळ येत नाही. अन्यांचा विचार आपण आश्रय संबंधानं करायला लागलो तर परमात्मा आपल्याजवळ येणार नाही. काल्याच्या प्रसंगामध्ये भागवतात असा एक दृष्टांत आलाय की भगवंतांनी काल्यासाठी सर्वांना माझ्यासारखी शिदोरी आणा म्हणून सांगितलं. एक गोपाळ लहानसा 7-8 वर्षाचा, सगळ्या काल्याच्या प्रसंगामध्ये भगवंतांनी सगळ्यांना एकत्र केल्यानंतर त्यांनी मात्र बाजूला राहायचं ठरवलं. तो एका बाजूला जाऊन झाडाखाली उभा राहिला. लहानसा 7-8 वर्षाचा तो गोपाळ, भगवंतांनी त्याला लांब उभं पाहिलं आणि भगवंतांनी त्याला जवळ बोलवून सांगितलं, कारे तुला नाही काला खायचा, तू नाही येणार इकडे. तो म्हणाला, नाही देवा मला काला नाही खाता येणार, मला अधिकार नाही. म्हणे का? त्यांनी सांगितलं, तुम्ही सगळ्यांना समान शिदोरी आणायला सांगितली, माझ्यासारखी लोण्याची शिदोरी आणा, माझे आहे तैसे पाहे नाहीतरी घरा जाये असं तुम्ही बोललात, त्याच्यामुळे मी शिदोरी आणली नाही म्हणून मी बाजूला उभा आहे. भगवंतांनी त्याला सांगितलं, अरे शिदोरी आणायची मग, लोणी तुझ्या आईने तुला दिलं नाही का? मी तुला सांगितलं होतं चोरोनिया माये नवनीत आणावे, जर आईने नाही दिलं तर चोरून आणावं असं तुला सांगितलं होतं ना, मग आईने तुला लोणी दिलं नाही का? तो 7 वर्षाचा गोपाळ म्हणाला, देवा आईने लोणी द्यावं याच्याकरता मला आईच नाही, दुसरी कुणाकडून तरी आणायचं. त्यांनी सांगितलं, देवा तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही, मी कुठून आणू? भगवान म्हणाले, मग माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही ना, मग तुझी शिदोरी मी आणली आहे, आता यायला हरकत नाही. जेव्हा सर्वसंग परित्याग करून आपण भगवत चरणाचा आश्रय करतो त्याच वेळेला परमात्मा आपलं रक्षण करतो, आपल्या सर्व दुःखाची निवृत्ती करून स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. हे अनन्यतेचं महत्व समर्थाने या अष्टकातून प्रकट केलंय. त्याच्या पुढे समर्थाने, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो असं म्हणून जर पारमार्थिक साधना आपल्या जीवनामध्ये घडली नाही तर आपलं जीवन व्यर्थ ठरतं, ही भावना परमात्म्याच्या समोर बोलून दाखवलेली आहे. असंख्यात ते भक्त होऊनही गेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. समर्थ बोलतात, आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत या पृथ्वीवर अनेक भक्त होऊन गेले, त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीची साधना केली आणि त्या साधनेमध्ये त्यांनी आपलं जीवन संपन्न करून घेतलं, पण मी मात्र त्या वर्गात नाही, त्यामुळे मी जन्माला आलो हा माझा भूमिभार आहे. तुकाराम महाराजांनी कुणाचा भार या भूमीला होतो हे सांगताना असं म्हटलंय की आपल्या जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला येऊन जो नित्यनेम करत नाही, काही नित्यनेमा विण, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. त्याचा भूमिभार होतो, भूमीला त्याचा भार होतो जो जन्माला येऊन कुठलाही नित्यनेम करत नाही, जो जन्माला येऊन कुठलाही नित्यनेम न करता अन्न खातो आणि मनुष्य म्हणून जन्माला येऊन प्राण्यांसारखं जीवन जगतो, त्याचा या भूमीला भार होतो. आणि म्हणून असं मी काहीही साधना केली नाही, काही नित्यनेम केले नाहीत, काहीही केलं नाही, म्हणून तुझा दास आहे पण व्यर्थ जन्माला आलो. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो, याच्यामध्ये तुझा दास हे आत्ता बाजूला ठेवलं पाहिजे आणि व्यर्थ जन्मास आलो एवढी तीव्रता ध्यानात घेतली पाहिजे. बहुदासते तापसी तीर्थवासी, गिरीकंदरी भेटी नाही जनासी, स्थिती ऐकता थोर विस्मित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. इतरांची साधना पाहता माझी साधना अत्यंत अल्प आहे. मी तुझा दास आहे हे बरोबर, मी साधना करतो हे बरोबर, पण इतरांच्या तुलनेमध्ये माझी साधना म्हणजे अत्यंत किरकोळ आहे. त्यांच्या तुलनेमध्ये अंशतः देखील मी साधना केलेली नाही. इतरांना तू एवढी साधना करूनही दर्शन देत नाहीस, मी त्यांच्या अंशातही साधना करत नाही, मला कसा काय तू दर्शन देणार? मला माझ्या ठिकाणी ते साधन मी केलेलं नाही, ते सामर्थ्य नाही. बहुसाल देवालये हाटकाची, रसाळा कळा लाघवे नाटकाची, पूजा देखता जाड जीवी गळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो। किते की देही त्यागिले तुझ लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी, देह दुःख होताची वेगे पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो। माझी साधना ही फक्त शरीराच्या सत्तेवर राहिली, मानसिक अवस्था सिद्ध झालेली नाही, त्यामुळे माझ्या देहाला कष्ट पडले की मी त्या साधनेपासून पळून गेलेलो आहे। सदा सर्वदा राम सोडो निकामी, समर्था तुझे दास आम्ही निकामी, बहुस्वार्थ बुद्धीने रे कष्ट विलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो। माझ्या कुठल्याही साधनेचा उपयोग होणार नाही, तुझा दास आहे, माझी साधना अत्यंत कमी आहे। साधक जर साधनेच्या बाबतीत तृप्त झाला तर त्याची साधना कधीही साध्यापर्यंत जात नाही। साधकाने साधनेच्या बाबतीत अतृप्तच राहिलं पाहिजे, भक्ताने नामस्मरणाच्या बाबतीत अतृप्तच राहिलं पाहिजे, भक्ताने देवाच्या दर्शनाच्या बाबतीत अतृप्तच राहिलं पाहिजे। कारण खरी भक्ती ही अतृप्त ठेवते, भक्ती कधी तृप्त करत नाही, आणि ती अतृप्तता समर्थांनी या श्लोकांमधून दाखवून दिलेली आहे। कितीही साधना झाली तरी आपण अतृप्त राहिलं पाहिजे हे समर्थांनी या श्लोकांमधून आपल्याला दाखवून दिलेलं आहे। जय जय रघुवीर समर्थ।